नंतर एके दिवशी येशू हुडीत बसून एकांत ठिकाणी चाललेला होता. त्या ठिकाणच्या लोकांनी हे पाहिलं आणि ते देखील त्याच्या मागे मागे गेले. मग नंतर येशूने तिथे येऊन पाहिलं तर मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता. त्या लोकांना पाहून येशूला त्या सर्वांची दया आली व येशूने तेथे बऱ्याच लोकांना बरे केले. हे करता करता संध्याकाळ झाली. नंतर येशूचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले की गुरुजी, या लोकांना गावात जाऊ द्या, जेणेकरून ते आपल्या जेवणाची सोय करतील. येशूने त्यांना म्हटले की तुम्हीच त्यांच्या जेवणाची सोय करा. मग शिष्य येशूला म्हणाले की आमच्याकडे तर फक्त 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. येशूने म्हटले की ते माझ्याकडे आणा व लोकांना जेवायला बसवा. तेव्हा येशूने ते 2 मासे व 5 भाकरी घेऊन वर आकाशाकडे पाहिले व आशीर्वाद मागितला. येशूने त्या भाकरी मोडल्या आणि शिष्यांना दिल्या व शिष्यांनी त्या लोकांना दिल्या. मग लोक जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या भाकरीजी गोळा करण्यात आल्या. त्या 12 टोपल्या भरल्या. त्याच्यात जेवणारे पुरुषांची संख्या 5000 होती आणि त्यांच्या व्यतिरिक्त स्त्रिया व बालके ही वेगळीच होती.